नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता. दर्या वाठारातल्या उदरगतीत भारताक संवसारातल्या पहिल्या 10 देशात हाडपाचे उद्दिष्ट केंद्र सरकारान दवरला. दर्यातली येरादारी आणि दर्यातल्यान जावपी संवसारीक वेपाराच्या मळार भारताक संवसारातल्या पहिल्या 10 देशातलो एक करपाचो ध्येय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दवरला. संवसारीक दर्या वेपाराक सुविधा मेळोवपा खातीर केंद्र सरकारान एक जनेल मान्यताय केंद्र सुरू करपाचो म्हत्वाकांक्षी निर्णय घेतला अशी माहिती केंद्रीय बंदर, बोटी आणि उदकामार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी काल दिली. गोयातल्या 20व्या दर्यादेग राज्य उदरगत मंडळाचे 2 दिसांचे बसकेत उलयतना ताणी ही माहिती दिल्या. बंदराची मुळावी बांदावळ आणि आधुनिकीकरण, बंदर जोडणी, नियामक पालन, दर्या पर्यटन आणि बंदर सुरक्षा अशा विषयातल्या 100 परस चढ प्रश्नांचे हे बसकेत भासाभास झाली. भारतातले दर्यावेले वाद सोडोवपा खातीर केंद्र सरकारान इंडियन सेंटर फॉर इंटरनॅशनल मॅरीटाईम डिस्प्यूट रिझोल्युशन या केंद्राची स्थापणूक केल्या. दर्या व्यवहारातले लवाद आणि हेर वादांचो विलो लावपा खातीर हे केंद्र प्रभावी माध्यम थारतले असे त्यांनी सांगला. हाचे भायर दर्यावेल्या क्षेत्रात उत्कृष्टताये खातीर भारतीय मॅरीटाईम सेंटर स्थापन करपाचो निर्णय घेतला. देशातल्या दर्यावेल्यांचे प्रश्न सोडोवपा खातीर केंद्र सरकाराचे यत्न चालू असतात. ते भायर केंद्र सरकार राष्ट्रीय सुरक्षेचे नदरेन वेगवेगळे उपाय करता असे मंत्री सोनोवाल हांणी सांगले. कस्टम आणि बंदरा एकठांय येऊन किरणोत्सर्गी सोदून काढपी उपकरणांची मुळावी बांदावळ तयार करतले असे त्यांनी सांगला. ह्या बसकेत केंद्रीय बंदरा, बोटी बांधकाम आणि उदकामार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर, गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, गोयचे पर्यावरण आणि बंदर आणि कप्तान मंत्री आलेक्स टिक्वेरा, अंदमान आणि निकोबारचे नायब राज्यपाल देवेंद्र कुमार जोशी, कर्नाटकाचे नुस्तेमारी खात्याचे मंत्री मनकला वैद्य, तामिळनाडूचे भौशिक बांधकाम खात्याचे मंत्री थिरू ई वेलू, तसेच केंद्रीय बंदर आणि उदका येरादारी खात्याचे सचिव टी के रामचंद्रन हजर आशिल्ले. गोय हे देशातले एक सोबीत राज्य, संसारभरातले पर्यटक गोयात येतात हे मतीत धरून केंद्र सरकार गोयची संसारी क्रूज हब म्हणून उदरगत करतले. गोय देशातल्या दर्या पर्यटनाचे मुखेल केंद्र थारतले आणि पर्यटन मळार राज्याची उदरगत जातली अशी माहिती केंद्रीय बंदर, बोटी आणि उदका येरादारी मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी दिल्या. गोयात जाल्ले 2 दिसांचे 20व्या दर्या देगेवेली राज्या उदरगत मंडळाचे वर्सुकी बसकेत जाल्ले चर्चे उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. बाणावलेच्या एका 5 नखेत्री हॉटेलात घडून हाडिल्ले हे बसकेत गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या वांगडा दर्यादेगेवेल्या 7 राज्यांतल्या मंत्र्यांनी वाटो घेतिल्लो. गोयचे पर्यावरण मंत्री आलेक्स टिक्वेरा आणि मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर हेवूय हे बसकेत हजर आशिल्ले. गोयचे परंपरेचेर आणि हेर गजालींचेर लक्ष दिवनच गोयात दर्या उदरगतीच्या वावराक प्राधान्य दितले असे गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ह्या संदर्भात उलयताना सांगला. सागरमाला आणि बंदर विकास केंद्राच्या योजनांकडेन गोय सरकार सहमत असा आणि ताका लागून गोयची उदरगत जातली असे त्यांनी सांगला. यावेळी उलयताना पर्यटन मंत्री आलेक्स टिक्वेरा हांणी सागरमाला प्रकल्पाखाला गोयात 9 सुवातींनी कम्युनिटी जेटी बांधपाक केंद्रान मान्यताय दिल्या अशी माहिती दिली. गोयात सुरू केल्ल्या लॉजिस्टीक उद्योगिक धोरणाचो फुडल्या काही दिसांनी उद्योगिक मळार व्हडा प्रमाणात उपेग जातलो अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. उपासनगरात 2,25,000 चौकन फूट सुवातेर एनडीआर आणि वर्मा हांच्या जोरपालवान 100 कोटी रुपया खर्च करून सुरू केल्ल्या लॉजिस्टीक पार्क आणि गुदावाचे उक्तावण तसेच 3,50,000 चौकन फूट लॉजिस्टीक पार्काचं बुनियादी फातर बसयल्या उपरांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत उलयताले. त्यांनी मुखार सांगले की गोय सरकारान 2023 ह्या वर्सा लॉजिस्टीक धोरण लागू केल्ले त्याचा उपेग आता जावपाक लागला. या वेळार गोय उद्योग आणि उदरगत महामंडळाचे अध्यक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड तसेच आमदार आंतोन वाज, एनडीआर आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक अमृतेश रेड्डी तसेच धनी बी जगदीश हजर आशिल्ले. भूगर्भ जल नियोजन दुरुस्ती कायदो अधिसूचित जाला जातूंत उदक दुशीत जाल्यार 10 लाखां मेरेन दंड करपाची तजवीज आसा. घाणयारे उदक वा हेर खंयच्याय कारणाक लागून भूगर्भातले उदक प्रदूषित करपी घटकांक आता 10 लाख रुपया मेरेन दंड जाव येता. विधानसभेत संमत जाल्ले भूगर्भ जल नियोजन दुरुस्ती विधेयक राज्यपालांचे सये उपरांत आता अधिसूचित जाला. फाटल्या वर्साचे तुळेन अंदू गोंयांत डेंग्यूच्या दुयेंतींचे संख्येन सुमार 1.5 पटीन वाड जाल्या. गोंयातले डेंग्यूचे वाडते प्रमाण हुस्क्याचो विषय थारला. गोंयात जानेवारी ते ऑगस्ट 2023 मजगती डेंग्यूचे 190 दुयेंती सापडिल्ले जाल्यार 2024 वर्सा ह्याच 8 महिन्यात डेंग्यूचे 353 दुयेंती सापडल्यात. कोणे चड करून बायलांनी जोर आंगार काडचो न्हय, डेंग्यूचे लक्षणां वळखून वैजकी उपचार घेवप गरजेचे आसा अशें भलायकी अधिकाऱ्यांनी सांगला. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.